मी एक तासावर सोडत नाही.
नमस्कार मॅडम, मी पराक्षर अभय बोलतोय. मॅडम आमचा इव्हेंट होता ऑप्शन अनलिमिटेड नाव होता, त्या ठिकाणी कॉल केलं होतं तुम्हाला. ओके मॅडम, चला सकते मॅडम आप. हा मॅम मी कर सकतो आपको टेक्कर नाही मॅडम, हम कॅब सर्व्हिस प्रोव्हाइड कर रहे. ओके ठीक है मैम, मैं कर देता हूँ आपका एड्रेस फिलहाल के लिए. ओके आप कल जाएंगे ना? ओके.